इन शिंगणापुरा लान काय म्हणाव सुनला, इन शिंगणापुरा लान काय म्हणाव सुनला, शिंगणापुरा लान काय म्हणाव सुनला, शिंगणापूरच्या तीर्थाला जीव झाला कासावीस, शिंगणापूरच्या तीर्थाला जीव झाला कासावीस, जीव झाला कासावीस, पडली कोरड माझ्या घाशास।
आता ग बाया, आता निहिला कसली कोरड पडली म्हणायची?
अग येडे, हे केवढं मोठं रखरखत ऊन, अन असल्या उन्हात घशाला कोरड पडल्याशिवाय राहील का?
म्हणजे तुला पाणी प्यायचंय म्हण की?
वय वय, पाणी प्यायचंय?
अग पाणी पिण्यापरास पॅप्सी पिकी पॅप्सी, तुला बी होईल आणि मला बी होईल।
अग त्यानं कुठं तहान जाती होई?
मग कशानं जाती म्हणतीस ग?
तुला ऐकायचंय का?
वय वय,
मग ऐक तर। अग शिंगणापूरच्या महादेवाला साकड घालीन मी ग त्याला, साकड घालीन मी त्याला, आणि हिच्या घाशात फॉड उठू दे टरा टरा।
अग ए बाया, बरी आहेस की ग? हिची तान भागावी म्हणून पेप्सी घे म्हटलं, तर हिनं माझ्याच नरड्यात फॉड उठवलं। काय म्हणावं हिला, देवाच्या दारात आली तर हिची सवय गेली नाही फसकण्या तोंडाची?
अग म्हणूनच म्हणतीया।
अग काय म्हणते?
अग नाही नाही म्हणता बळचा आणलं शिंगणापुराला, अग नाही नाही म्हणता बळचा आणलं शिंगणापुराला, किन शिंगणापुराला आणि काय म्हणाव सुनला, किन शिंगणापुराला आणि काय म्हणाव सुनला, महाशिवरात्रीचा मी धरून आले उपास, महाशिवरात्रीचा मी धरून आले उपास, धरून आले उपास, आणि माझ्या जीवाला झाला बघ त्रास।
आता कशाने त्रास झाला म्हणायचा?
येडे, हा शिखराचा केवढा मोठा कडा, आणि त्या पायऱ्या चढून चढून माझ्या पोटाच्या भाकाळ्या आत गेल्या बघ।
म्हणजे तुझ्या भाकाळ्या आत गेल्या? वय
अग वय वय,
आवाज्या बाय, मग चांगली घम्याली दीड घम्याली उकडल्याली रत्ताळी घ्या की, म्हणजे तुमचं बी भागल आणि माझ बी।
अग चांगली खादाड दिसतीयास की, खायला कार आणि धरणीला भार।
बरोबर, असू दे असू दे।
अग म्हणूनच म्हणतीया।
अग काय म्हणतीया?
ऐकायचंय का तुला?
होय होय,
मग ऐक तर। अग मोठ्या महादेवाला नवस्मी करीन, मोठ्या महादेवाला नवस्मी करीन, अन पटकीच्या रोगान येऊ दे सुनला मारान।
काय म्हणायचं हा वनवा? अव मला बी नाही अक्कल, नवऱ्याच्या शिव्या खाऊन म्हातारपणी हिला देवदर्शन घडवावं, तर हिनं माझच मारण वाटून मागितलं। खऱ्याची दुनिया आहे का? आणि असल्या सासवासनी पटकी बिटकी कशी येणार?
अग नाही यायची, म्हणूनच म्हणतीया।
अग काय म्हणते?
अग नाही नाही म्हणता बळचा आणलं शिंगणापुराला, अग नाही नाही म्हणता बळचा आणलं शिंगणापुराला, हिन शिंगणापुराला आणि काय म्हणाव सुनला, हिन शिंगणापुराला आणि काय म्हणाव सुनला।